नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मनीस जातीचे यश झुजाच्या मैदानाचेर न्हय तर सामुहीक बळग्यात आनी एकवटात आसा अशें सांगले. मोदी सरकाराच्या काळात 25 कोटी लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक शांतताय आनी सुरक्षेमदी आतंकवाद हो गंभीर धोको आनी आडखळ आसा अशें सांगले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज सावन 5 दिसांच्या उझबेकिस्तान भेटेर आसतल्यो. आपल्या ऑस्ट्रेलिया भेटेच्या पयल्या दिसा केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी जायत्या म्हत्वाच्या बसकांनी वांटो घेतलो. आता खबरो विस्तारान. डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ आडखळ न्हय तर एक नवी जोडणी जावंक जाय अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. काल राती संयुक्त राष्ट्राच्या सार्वत्रिक सभेत फुडाराच्या शिखर सभेत उलयताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, संवसारीक बऱ्या खातीर भारत आपली डिजिटल भौशीक मुळावी बांदावळ घटमूट करपाक सोदता. तंत्रज्ञानाचो सुरक्षीत आनी जापसालदार वापरा खातीर समतोल नियम हाडपाचो गरज आसा. संवसारात सार्वभौतम्य आनी प्रामाणीकपण अखंड उरपी जागतीक डिजिटल शासनाची गरज आसा अशें तांच्यांनी सांगले. मनीस जातीचे यश झुजाच्या मैदानात न्हय तर सामुहीक बळग्यात आसा अशें मुखार तांच्यांनी सांगले. शांतताय आनी सुरक्षेचेर आशिल्ल्या धोक्याचेर भर दितना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, एका वटेन आतंकवाद हो संवसारीक शांतताय आनी सुरक्षे खातीर गंभीर धोको आसा, दुसरे वटेन सायबर दर्यावेल्या आनी आंतरिक्ष संघर्षाचे नवे रंगमंच म्हणून उदयाक येतात. ह्या सगळ्या प्रश्नांचेर प्रधानमंत्र्यांनी संवसारीक कृती जागतिक म्हत्वाकांक्षेकडेन जुळोवंक जाय अशें भर दिले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मनीस जातीचे यश झुजाच्या मैदानाचेर न्हय तर सामुहीक बळग्यात आसा अशेंय सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक शांतताय आनी उदरगत सुनिश्चित करपा खातीर जागतिक संस्थांनी सुदारणा करपा खातीर वेगवेगळे विचार मांडले. संवसारीक मळावेल्या देशाची कृती ही संवसारीक मोख मेळोवपा खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. मोदी सरकाराच्या काळात 25 कोटी लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्यात अशें सांगून देशात गरिबी उणी जावची म्हणून उबारिल्ल्या पावलांचेरूय प्रधानमंत्र्यांनी ह्या खिणार भर दिलो. अमेरिकेची 3 दिसांची भोंवडी पुराय करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी घरा परतले. प्रसार माध्यमाचेर एका पोस्टात परराष्ट्र मंत्रालयान सांगला, प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन आपली यशस्वी आनी म्हत्वाची अमेरिकेची भोंवडी सोपयतकच नवी दिल्लीक भेट दिवपाची तयारी केल्या. न्यूक्रोरातल्या यूएनजीए हांगा जावपी फुडाराच्या शिखर सभेच्या कडेक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी युक्रेनाचे राष्ट्रपती वॉलोडिमीर झेलेन्स्की हांचे कडेन बसका घेतली. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पर्शियान मेळून युक्रेनातल्यो होलिसीच्यो राज्य सचीव कार्डिनल पियेत्रो पॉलोरीन हांचे कडेन उलोवणी केली. मोदी हांणी वियेतनामचे राष्ट्रपती तो लामा हांचे कडेनूय बसका घेतली. सरकार घटमूट करपाचे मार्ग तांच्यांनी भासाभास केले आनी म्हत्वाच्या प्रादेशीक आनी जागतिक प्रश्नांचेरूय विचारांचे आदान प्रदान केले. ह्या म्हयन्याच्या सुरवेक यागी चक्रीवादळाक लागून जाल्ले लुकसाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वियेतनामाकडेन आपली सहानुभूती आनी एकचार परतून व्यक्त केले. ऑपरेशन सद्भावाखाला भारतान आपत्कालीन मानवतावादी मदत आनी आपत्ती वेळार मदत केल्ल्या खातीर वियेतनामाच्या राष्ट्रपतीन प्रधानमंत्र्याचे उपकार मानले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आयज सावन 5 दिसांच्या उझबेकिस्तानाच्या भेटेर आसतल्यो. ह्या भेटेवेळार अर्थमंत्री बुधवारा ब्रेस्तारा समरकंदात जावपी एआयआयबीच्या 9व्या वर्सुकी बसकेत हाजीर रावतल्यो. तशेंच भारत आनी उझबेकिस्तान हांचे मदीं द्विपक्षीय गुंतवणूक कबलात सीतारमण स्वाक्षरी करतली. तशेंच उझबेकिस्तान कतार चीनाच्या आनी समपदास्ता सयत एआयआयबी अध्यक्ष हांच्या सयत अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हत्वाच्या द्विपक्षीय बसकेत वांटो घेतल्यो. आपल्या भेटीचो एक भाग म्हण अर्थमंत्री निर्मला सीतारमण उझबेकिस्तानाचे राष्ट्राध्यक्ष शकवत मिर्झायुनेस कडे चर्चा करतल्यो. तशेंच त्यो समरकंद राज्य विद्यापीठ आनी ताशकंदातल्या लाल बहादूर शास्त्री स्मारकाकय भेट दितल्यो. ऑस्ट्रेलियेक भेट दिवपाच्या पहिल्या दिसा वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी भागधारकांकडे बसका आणी संवाद साधपाच्या माळेत वाटो घेतलो. ऑस्ट्रेलियाच्या बिझनेस काउन्सिलिंगान आयोजित केल्ल्या वेवसायीक गोलमेज मेजरात गोयलान वाटो घेतलो. तातूंत ऑस्ट्रेलियन आणी भारतीय मुखेल सीईओ आशिल्ले अशें वाणिज्य आणी उद्योग मंत्रालयान सांगला. भारताच्या उचेल्या आणी टिकाऊ अर्थिक वाढीक लागून मेळपी संद सोदून काढपाक मंत्रिमंडळान ऑस्ट्रेलियन वेवसायीक फुडाऱ्यांक आपयले. तशेंच ऑस्ट्रेलियन पेन्शन फंडाच्या वरिष्ठ प्रतिनिधींक तांची भेट जाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आयटी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज राजस्थानाच्या भोवडेर आसात. आज जयपूर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे ते संवाद साधतले. हाचे उपरांत पक्षाच्या राज्य महिला मोर्चान आयोजित केल्ल्या वांगडीपण मोहिमेत ते वाटो घेतले. अश्विनी वैष्णव जयपूरातल्या गांधीनगर रेल्वे स्टेशनाच्या पुनर्विकासाच्या कामाची पळवणी करतले. जयपूर ते सवाई माधोपूर रेल्वे ट्रॅक आणि सुमेरगंज मंडी ते दिल्लीच्या रेल्वेत मंत्री असतले. अश्विनी वैष्णव सवाई माधोपूर सावन सुमेरगंज मंडी मेरेन रेल्वेतल्यान प्रवास करून रेल्वे ट्रॅक प्रोटेक्शन सिस्टीम हांची पळवणी करतले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड फाल्यां गौतम बुद्ध नगरात दुसऱ्या उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय वेपार प्रदर्शनाचे उक्तावण करतले. 5 दिसांचे वेपार प्रदर्शन 29 सप्टेंबराक सोंपता. ह्या कार्यावळीत उत्तर प्रदेशाचे वेपार आणि संस्कृतायेचे दर्शन घडटले. पहिल्या 4 उत्तर प्रदेशाच्या आंतरराष्ट्रीय वेपार प्रदर्शनाचे उक्तावण फाटल्या वर्सा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या हस्तुकी जाल्ले. विधीमंडळाची कार्यक्षमता आणि कार्यावळ सुधारपा खातीर तंत्रज्ञानाचो वापर करपाचेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लान भर दिलो. काल नवी दिल्लीत सुरू झाल्या 2 दिसांच्या 10व्या राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या इंडिया रिजन परिषदेत उलोवप करताना तांणी ही उलोवपां केली. समाजातल्या सगळ्या मनशांमेरेन कल्याणा खातीर तंत्रगिन्यानावरवी कल्याणकारी येवजण्याक आकार दिवपा खातीर वेगवेगळ्या मंचाचेर चर्चा करची अशें बिर्लान विधीमंडळाक सांगले. कर्नाटक कोकण आणि गोयात आज उटंगराचो पाऊस पडपाची शक्यता आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. उत्तर कर्नाटक मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नेटान पाऊस पडतलो असे भारतीय हवामान खात्यान सांगला. केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात ओडिसा अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोरम त्रिपुरा मध्य प्रदेश विदर्भ आणि छत्तीसगडात आज नेटान पाऊस पडतलो असो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. फुडल्या वर्षाच्या 1,00,000 4G मोबाईल टॉवर उभारपाक सरकारान मोग दवरला असे केंद्रीय संचारण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सांगले. थारायल्ल्या मोखातल्यान आता मेरेन वट्ट 36,574 4G मोबाईल टॉवर बसयलात असे तांणी सांगले. सिंधिया एनडीए सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या 100 दिसांनी आपल्या मंत्रालयान केल्ल्या कामगिरी विशयी प्रसार माध्यमांक माहिती दिताले. फाल्यां जम्मू काश्मीरात जावपी विधानसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या टप्प्याची सगळी तयारी पुराय जाल्या. ह्या टप्प्यात 5 जिल्ह्यातल्या 26 विधानसभा जाग्यांचेर मतदान जातले. हे जिल्हे म्हळ्यार जम्मू प्रदेशातले रेसी रावजोरी आणि पुंछ आणि काश्मीर देगणातले श्रीनगर आणि बुडगाम. ह्या टप्प्यात सुमार 25.78 लाख मतदार 239 उमेदवारांचे नशीब ठरायतले. दुसऱ्या टप्प्याचे मतदानाची मोहीम काल सांजवेळा सोपली. कर्मचारी प्रोव्हिडंट फंड संघटनेन अंदू जुलयात सुमार 20 लाख निव्वळ वांगड्यांची आता मेरेनची सगळ्यात चड वाढ नोंद केल्या आणि फाटल्या वर्षाच्या त्याच महिन्या परस 2.43% वाढ नोंद झाल्या. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया काल नवी दिल्लीत ईपीएफच्यो जुलयातल्या तात्पुरत्या पगाराची माहिती जाहीर करताना तांणी ही माहिती दिली. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मनीस जातीचे यश झुजाच्या मैदानाचेर न्हय तर सामूहिक बळग्यात आसा असे सांगले. मोदी सरकाराच्या काळात 25 कोटी लोकांक गरिबीतल्यान भायर काढल्यात असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक शांतताय आणि सुरक्षेमधी आतंकवाद हो गंभीर धोको आणि आडखळ असा असे सांगले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सावन 5 दिसांच्या उझबेकिस्तानाच्या भेटेर असतल्यो. आपल्या ऑस्ट्रेलिया भेटेच्या पहिल्या दिसा केंद्रीय मंत्री पियुष गोयल हांणी जायत्या म्हत्वाच्या बसकांनी वाटो घेतलो आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.